नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी शुभांगी बिंदू आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. महात्मा फुले तसंच आयुष्मान भारत योजनेत उपचारांच्या यादीत सुधारणा करण्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. आता या योजनेत 2399 आजारांचा समावेश. राज्यातल्या 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर. 2 डिसेंबरला मतदान तर 3 डिसेंबरला निकाल. राज्यातल्या शहरी भागातल्या आणि प्रादेशिक योजनांमधल्या बिगर शेती वापराच्या जमिनींसाठी तुकडेबंदी कायदा रद्द आणि उत्पन्नाचा नवा स्रोत निर्माण करण्याच्या उद्देशानं 250 पेक्षा जास्त जागांवर इंधन विक्री सुरू करण्याचा राज्य परिवहन महामंडळाचा निर्णय. आता सविस्तर बातम्या. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत उपचारांच्या यादीत सुधारणा करण्यास राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज ही बैठक झाली. आता या योजनेत 2399 आजारांचा समावेश करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. ते म्हणाले,
महात्मा फुले जनारोग्य योजना आहे. या योजनेच्या अंतर्गत 1300 आजार आतापर्यंत अधिसूचित आपण केले होते. आज जवळपास त्याच्यामध्ये वाढ करून 2399 आजारांकरता आपण त्या ठिकाणी या योजनेच्या अंतर्गत मान्यता दिलेली आहे. किंवा तर 2399 आजाराकरता 5 लाखापर्यंतचा सगळा खर्च हा सर्व नागरिकांकरता या योजनेच्या अंतर्गत केला जाईल.
या योजनांमध्ये आयुष्मान कार्ड निर्माण आणि वितरण करणाऱ्या आघाडीच्या फळीतल्या कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्यालाही या बैठकीत मंजुरी देण्यात आली. अधिकचा खर्च येणाऱ्या काही विशेष आजारांमध्ये 10 लाख किंवा त्यापेक्षा जास्त खर्च देण्याचा निर्णयही घेण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले,
काही आजार असेही चिन्हित केलेले आहेत की ज्यामध्ये अधिकचा खर्च आहे. असे जे आजार आहेत त्याही चिन्हित आजारांमध्ये 10 लाख किंवा त्यापेक्षा जास्त खर्च देखील देण्याचा निर्णय हा राज्य सरकारच्या वतीनं घेण्यात आलेला आहे. यासोबत अनेक आजारांचे जे पॅकेजेस आहेत हे आता नवीन रेटने देण्याचा निर्णय केलाय. यामुळे हॉस्पिटलची मागणी देखील मोठ्या प्रमाणात पूर्ण होणार आहे आणि महाराष्ट्रातल्या गोरगरिबांना पूर्णपणे त्या ठिकाणी मोफत आणि चांगल्या पद्धतीचा उपचार मिळण्याच्या संदर्भातला मार्ग खुला झालेला आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत आरोग्य सुविधांचं विकेंद्रीकरण करण्याच्या उद्देशानं शहरी आरोग्य आयुक्तालय स्थापन करणं, राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत असलेल्या आणि 14 मार्च 2024 रोजी 10 वर्ष सेवा पूर्ण झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचं नियमित पदांवर समायोजन करण्याच्या निर्णयात दुरुस्ती करणं, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथं वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय स्थापन करणं, तसंच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 सुधारणा करण्यासही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 शहीदी समागम शताब्दी कार्यक्रमांसाठी 94,35,64,000 रुपयांच्या निधीच्या तरतुदीलाही यावेळी मान्यता देण्यात आली. यानिमित्त नांदेड, नागपूर आणि रायगड जिल्ह्यांसह राज्यभरात विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. क्रिकेट विश्वचषकावर भारताचं नाव कोरणाऱ्या भारतीय महिला संघाचं आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत अभिनंदन करण्यात आलं. या संघातल्या महाराष्ट्राच्या खेळाडू स्मृती मंधाना, जेमिमा रॉड्रिग्ज आणि राधा यादव यांचा रोख पारितोषिकानं गौरव करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. राज्यातल्या 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम आज राज्य निवडणूक आयोगानं जाहीर केला. या अंतर्गत 6,859 सदस्य आणि 288 अध्यक्षांची निवड होणार असल्याचं निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सांगितलं. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात आजपासून आचारसंहिता लागू झाल्याचं त्यांनी जाहीर केलं. या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास 10 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 नोव्हेंबर ही आहे. अर्जांची छाननी 18 नोव्हेंबरला होणार असून 21 नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येतील. निवडणूक चिन्हांचं वाटप 26 नोव्हेंबरला करण्यात येणार असल्याचं आयुक्तांनी सांगितलं. नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी 2 डिसेंबरला मतदान होणार असून 3 डिसेंबरला निकाल जाहीर होईल. ही निवडणूक इलेक्ट्रॉन मतदान यंत्र ईव्हीएमवर घेण्यात येणार आहे. राज्यातल्या नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी 31 ऑक्टोबरला प्रसिद्ध झाली असून त्यानुसार मतदान होणार आहे. त्यामध्ये एकूण 1,07,03,576 मतदार असून त्यात 53,22,870 महिला मतदारांचा समावेश आहे. मतदारांची दुबार नाव चिन्हांकित केली असून अशा मतदारांना एकदाच मतदान करता येणार अशी तांत्रिक व्यवस्था केल्याची माहितीही वाघमारे यांनी दिली. राज्यातल्या शहरी भागातल्या आणि प्रादेशिक योजनांमधल्या बिगर शेती वापराच्या जमिनींसाठी तुकडेबंदी कायदा रद्द करण्यात आला आहे. जमिनीचे तुकडे पाडण्याला प्रतिबंध करण्याचा आणि त्यांचं एकत्रीकरण करण्याबाबतच्या अधिनियमात सुधारणा करण्याचा अध्यादेश आजपासून राज्यात लागू झाल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. यामुळे आता 15 नोव्हेंबर 1965 पासून 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत तुकडेबंदी कायद्याविरुद्ध झालेले जमिनींचे व्यवहार नियमित करता येतील. याचा राज्यातल्या 49 लाख परिवारांना लाभ होणार असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. उत्पन्नाचा नवा स्रोत निर्माण करण्याच्या उद्देशानं राज्य परिवहन महामंडळ राज्यभरात आपल्या मालकीच्या 250 पेक्षा जास्त जागांवर इंधन विक्री सुरू करणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. एसटी महामंडळाच्या मुख्यालयात आज झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या ठिकाणी व्यावसायिक तत्वावर पेट्रोल डिझेल बरोबरच सीएनजी तसंच इलेक्ट्रिक चार्जिंग उपलब्ध असतील असं त्यांनी सांगितलं. दरम्यान एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीची थकबाकीची रक्कम देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. कर्मचाऱ्यांना 2020 ते 2024 या कालावधीतील वेतनवाढीची थकबाकी रकमेनुसार 5 ते 48 हप्त्यांमध्ये प्रदान केली जाणार आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज धाराशिव तालुक्यातल्या तेर इथं पुरातत्व खात्याकडून सुरू असलेल्या विविध विकास कामांची पाहणी केली. श्री संत गोरोबा काका यांच्या मंदिरात सुरू असलेली विविध विकास कामं 4 महिन्यात पूर्ण होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तेर तीर्थक्षेत्राला अ वर्ग दर्जा देण्याच्या मागणीचा कायदेशीर प्रक्रिया पार पाडून हा प्रस्ताव पुढे नेण्याची ग्वाही सुद्धा शेलार यांनी दिली. ते म्हणाले,
4 महिन्यामध्ये हे काम पूर्ण होईल अशा पद्धतीची भूमिका आम्ही ज्यावेळेला माहिती घेतली त्यावेळेला आपल्या सगळ्या मंडळींनी दिली. बरोबरीने याला अ वर्ग द्यावं असा माननीय आमदार अण्णा रणजितसिंगजी यांनी जे निवेदन दिलं आहे त्या पद्धतीचा प्रस्ताव सुद्धा सर्व कायदेशीर प्रक्रिया पार करून आपण पुढे नेऊ. डीपीडीसीमध्ये कालेश्वर महादेव मंदिराच्या पुनर्बांधणी आणि पुनर्रचना यासाठी जो 7 कोटीचा प्रस्ताव आहे तो सुद्धा डीपीडीसीत होईल. नाहीतर अन्यथा सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्या पुरातत्व विभागाच्या वतीने सुद्धा हा प्रस्ताव ग्रामपंचायतीने सुद्धा मला निवेदन त्या ठिकाणी दिलेलं आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कार्यरत असलेल्या उद्योगांनी आपल्या सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या वापराबाबत माहिती जिल्हा प्रशासनाला सादर करावी असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत. जिल्ह्यातल्या उद्योगांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत ते आज बोलत होते. सामाजिक उत्तरदायित्व निधीची माहिती जिल्हा प्रशासनाकडे असली की आगामी वर्षात अशा निधीतून करण्याच्या कामांचं नियोजन करता येतं, त्यामुळे उद्योगांनी ही माहिती द्यावी असं त्यांनी सांगितलं. बीड इथं आज जिल्हा नियोजन समितीची बैठक जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीत विविध विकास कामांचा आढावा घेण्यात आला तसंच नव्या प्रस्तावांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे उद्यापासून 4 दिवस मराठवाडा दौऱ्यावर येणार आहेत. दगाबाज रे संवाद दौऱ्याच्या माध्यमातून ते शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. उद्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून त्यांच्या दौऱ्याची सुरुवात होईल. बीड ते नाळवंडी रस्त्याच्या दुरवस्थेबाबत लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला वारंवार निवेदनं देऊनही काही कारवाई न झाल्यानं नाळवंडीच्या ग्रामस्थांनी आज अर्धनग्न बैलगाडी मोर्चा काढला. बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा सांस्कृतिक संघ इंद्रधनुष्य या राज्यस्तरीय युवक महोत्सवासाठी आज रवाना झाला. जळगावच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात उद्यापासून येत्या 9 तारखेपर्यंत हा महोत्सव होणार आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. महात्मा फुले तसंच आयुष्मान भारत योजनेत उपचारांच्या यादीत सुधारणा करण्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. आता या योजनेत 2399 आजारांचा समावेश. राज्यातल्या 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर. 2 डिसेंबरला मतदान तर 3 डिसेंबरला निकाल. राज्यातल्या शहरी भागातल्या आणि प्रादेशिक योजनांमधल्या बिगर शेती वापराच्या जमिनींसाठी तुकडेबंदी कायदा रद्द. याबरोबरच बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सकाळी 7:10